आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारची नव्या कोळसा सेतू धोरणाला मंजुरी. विशेष सखोल पुनरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष मतदार यादी निरीक्षकांची नियुक्ती. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठीच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी. आणि फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी भारत भेटीवर. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारने कोळसा सेतू धोरणाला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून विविध औद्योगिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी कोळसा लिलावाकरिता एक नवीन संधी निर्माण झाली असून संसाधनांचा न्याय्य वापर करण्यास यामुळे मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल अखंड कार्यक्षम आणि पारदर्शक वापरासाठी या धोरणाला मंजुरी दिली. याबाबत काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की कोळशाची आवश्यकता असलेला कोणताही देशांतर्गत खरेदीदार या लिलावात सहभागी होऊ शकतो. या धोरणाला मान्यता मिळाल्यानं भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या धोरणामुळे व्यवसाय करणं अधिक सोपं जाईल, देशांतर्गत उपलब्धता वाढेल आणि आयात केलेल्या कोळशावरील अवलंबित्व कमी होईल असंही मोदी यांनी म्हटलं आहे. आर्थिक घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीनं 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला देखील मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळावा यासाठी सरकारने 2018-19 केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती की सर्व अधिसूचित पिकांची किमान आधारभूत किंमत अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट निश्चित केली जाईल. 2026 हंगामासाठी मिलिंग खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत 445 रुपयांनी वाढवून 12,027 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. तर याच कालावधीसाठी गोटा खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत 400 रुपयांनी वाढवून 12,500 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यामुळे नारळाचं उत्पादन वाढण्याबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोगानं 8 प्रमुख राज्यांमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष मतदार यादी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडेल याची खात्री करणे हे त्यांचं कार्य असून निरीक्षक राज्य आणि जिल्हा दोन्ही स्तरांवर राजकीय पक्षांना भेटून त्यांची मते जाणून घेतील आणि पुनरीक्षण प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवतील. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि सहभागात्मक पद्धतीने पूर्ण होण्यासाठी ते मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतील. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होणार नाही हे या निरीक्षकांचं मुख्य काम राहणार असून फेब्रुवारी 2026 मध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होईपर्यंत हे निरीक्षक प्रत्येक आठवड्यात 2 दिवस या राज्यांमध्ये उपस्थित राहणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून येत्या 15-16 डिसेंबर दरम्यान जॉर्डनला भेट देतील. भारत हा जॉर्डनचा 3रा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर 16-18 डिसेंबर दरम्यान मोदी अनुक्रमे इथिओपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ष 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठीच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली. या डिजिटल जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशातील ही पहिलीच संपूर्ण डिजिटल जनगणना असणार आहे. 2 टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी 30 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगताना अश्विनी वैष्णव म्हणाले,
सेंसस 2 फेजेस में होगा. फेज 1 में फोकस रहेगा हाउसहोल्ड्स के अंदर क्या एमिनिटीज हैं, हाउसिंग कंडीशन कैसी है, कच्चा घर है, पक्का घर है, घर में कितने रूम्स हैं, किस तरह से घर में कोई व्हीकल है, घर में इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कैसा है. दैट विल बी दी बेस फॉर फेज 2, जिसमें बहुत इंपॉर्टेंट है डेमोग्राफिक, सोशो कल्चरल एंड इकोनॉमिक पैरामीटर्स का इन्यूमरेशन किया जाएगा पूरी जनसंख्या का. ये फरवरी 2027 के हिसाब से किया जाएगा भारत के कानूनों के हिसाब से.
जनगणना या मालिकेतील ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. या जनगणनेत जातनिहाय गणनेचा देखील समावेश असून माहिती संकलनासाठी मोबाईल एप्लिकेशनचा वापर केला जाणार असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. 2001 साली आजच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 24 वर्ष पूर्ण झाली. संसदेचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आज संपूर्ण देशातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य आज संसद भवन परिसरात हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. भारताचा वणव्यांच्या जागतिक व्यवस्थापनाला बळकटी देणे यावरील ठराव काल केनियातील नैरोबी इथं झालेल्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेच्या 7व्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. या ठरावाचा उद्देश वणव्यांच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वित कृती मजबूत करणे हा आहे. या संदर्भातील जागतिक अहवालानुसार जर वणव्यांच्या सध्याचा कल असाच राहिला तर 2030 पर्यंत वणव्यांमध्ये 14%, 2050 पर्यंत 30% आणि 2100 पर्यंत 50% वाढ होऊ शकते. अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या 3 सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला रद्द करण्यासाठी एक ठराव मांडला आहे. ज्या ठरावामुळे भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50% शुल्क लावणं शक्य झालं होतं. या ठरावात या उपायांना बेकायदेशीर आणि अमेरिकन कामगार, ग्राहक आणि द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक म्हटलं आहे. खासदार डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितलं की ऑगस्टमध्ये आणीबाणीच्या अधिकारांतर्गत लादलेले शुल्क बेकायदेशीर असून ते अमेरिका भारत संबंधांना नुकसानकारक असल्याने अमेरिकन ग्राहकांचा खर्च वाढत आहे. या ठरावाचा उद्देश 27 ऑगस्ट रोजी भारतीय वस्तूंवर लावलेले अतिरिक्त 25% दुय्यम शुल्क रद्द करणे हा आहे, जे पूर्वीच्या 25% शुल्काव्यतिरिक्त लावण्यात आलं होतं. भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बीजिंगमध्ये चर्चेची नवीन फेरी झाली. यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील सकारात्मक प्रगती करण्याच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाच्या संयुक्त सचिव सुजित घोष यांनी काल बीजिंगचा आपला 2 दिवसांचा दौरा पूर्ण केला. या भेटीदरम्यान घोष यांनी चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वैदोंग यांची भेट घेतली आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आशियाई व्यवहार विभागाच्या महासंचालकांशी चर्चा केली. ही चर्चा रचनात्मक आणि भविष्यवेधी होती असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही बाजूंनी आगामी वर्षासाठी नियोजित देवाणघेवाण आणि उपक्रमांचा आढावा घेतला. भारतानं निर्यात नियंत्रणाशी संबंधित प्रलंबित समस्या लवकर सोडवण्याची गरज असल्याचं अधोरेखित करताना परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर देखील यावेळी चर्चा केली. थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांनी एका आठवड्याभर चाललेल्या प्राणघातक सीमा संघर्षानंतर पुन्हा एकदा तात्काळ युद्धविराम कराराचं नूतनीकरण करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. या संघर्षामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 5 लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं. फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लियोनल मेस्सी भारत भेटीवर आला असून कोलकातामधून त्याच्या भारत दौऱ्याची सुरुवात झाली असून त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. तो आपल्या बहुप्रतीक्षित गोट इंडिया टूरची सुरुवात करण्यासाठी भारतात आला आहे. त्याच्यासोबत लुईस सुआरेज आणि रॉड्रिगो डी पॉल हे देखील खेळाडू आहेत. या दौऱ्यात ते हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली इथं जाणार आहेत. काल दुबई इथं झालेल्या 19 वर्षांखालील युवकांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा 234 धावांनी पराभव केला. 434 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमिरातीचा संघ 50 षटकात 7 गडी गमावून 199 धावा करू शकला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 95 चेंडूमध्ये शानदार 171 धावांची खेळी केली. स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेत चेन्नईमध्ये काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. हवामान. भारतीय हवामान विभागानं उद्यापर्यंत उत्तर अंतर्गत कर्नाटकात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता दर्शवली आहे. आज छत्तीसगड, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि ओडिशा इथंही तीव्र थंडीच्या लाटेची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्र सरकारची नव्या कोळसा सेतू धोरणाला मंजुरी. विशेष सखोल पुनरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष मतदार यादी निरीक्षकांची नियुक्ती. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठीच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी. आणि फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू लियोनल मेस्सी भारत भेटीवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.